आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे देशातल्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. वितरकांकडे रांग लावण्याऐवजी ऑनलाईन पद्धतीनं सिलेंडर नोंदणीचे पेट्रोलियम मंत्रालयाचं आवाहन. आखाती देशातल्या युद्धामुळे महाग होत असलेल्या विमान इंधनाचा अतिरिक्त भार प्रवाशांवर टाकण्याचा विमान कंपन्यांचा निर्णय. आणि मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उद्या मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. मुंबई महानगर क्षेत्रात उष्णतेची लाट येणार. पश्चिम आशियाई देशातल्या युद्धामुळे देशातल्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्ष मात्र बेजबाबदारीनं वागून देशात गोंधळाचं वातावरण पसरवत असल्याची टीका त्यांनी केली. ते आज आसाममध्ये सिलचर जिल्ह्यातल्या विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यावर बोलत होते.
युद्ध से जो स्थितियां बनी है हमारी सरकार उससे निपटने के लिए हमारे देश के नागरिकों को कम से कम मुसीबत आए इसलिए हो सके उतने सारे प्रयास कर रही है. हमारा प्रयास है कि देश के नागरिकों पर युद्ध का कम से कम प्रभाव पड़े.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा पहिला हप्ता आपण काल आसाममध्ये वितरित केला असं मोदी यांनी सांगितलं. रालोआ सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्र्यांनी केला. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आणि शेतीचं आधुनिकीकरण यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. एलपीजी वितरकांकडे सिलेंडरचा साठा उपलब्ध असून ग्राहकांनी गरज असेल तरच सिलेंडर मागवावा. सिलेंडरची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं करावी. वितरकांच्या दुकानाबाहेर रांगा लावू नयेत असं आवाहन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी आज केलं.
लास्ट डिलीवरी से नेक्स्ट बुकिंग के बीच में अर्बन एरिया में मिनिमम 25 डेज का गैप है और रूरल एरियाज में जे 45 दिन का है. सभी देशवासियों से एक अपील है कि कृपया डिजिटल जो बुकिंग के आपके पास टूल्स अवेलेबल हैं उनको यूज करें. कोई भी जरूरत नहीं है कि कोई भी किसी डिस्ट्रीब्यूटरशिप के पास जाकर लाइन में खड़ा होकर बुकिंग करे या सिलेंडर की डिलीवरी ले.
राज्य सरकारांकडे व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध असून आता 29 राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचं वितरण सुरू झालं आहे असं शर्मा म्हणाल्या. सिलेंडरचा काळा बाजार आणि साठेबाजीचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये राज्य सरकारांकडून छापे टाकले जात आहेत अशी माहितीही शर्मा यांनी दिली. भारताचा ध्वज असलेल्या शिवालिक आणि नंदादेवी या दोन जहाजांनी होमुर्सची सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडली अशी माहिती बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिली आहे. या जहाजांवर 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे. ही जहाजं येत्या 16 आणि 17 मार्च रोजी मुंद्रा आणि कांडला बंदरात पोहोचतील असं सिन्हा म्हणाले. 28 फेब्रुवारीपासून आजपर्यंत 1,72,000 भारतीय नागरिक पश्चिम आशियातून भारतात परतले आहेत अशी माहिती आखाती राष्ट्रांसाठीचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव असीम महाजन यांनी दिली. देशातल्या विविध विमानतळांवरून उड्डाणांची संख्या वाढवण्यात आल्यामुळे हवाई संपर्कात सातत्यानं सुधारणा होत आहे. भारतात थेट उड्डाणं उपलब्ध नसलेल्या बहारीन कुवैत आणि इराकमधल्या भारतीय नागरिकांसाठी सौदी अरेबियामार्गे पुढच्या प्रवासासाठी व्हिसा सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचं महाजन म्हणाले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव सी सेंथिल राजन यांनी समाज माध्यमावर प्रसारित केल्या जाणाऱ्या बनावट बातम्यांपासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. नागरिकांना घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनानं पावलं उचलली असून गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या वितरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा गैरव्यवहार झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी आज घेतलेल्या गॅस कंपनी वितरक आणि हॉटेल व्यावसायिकांच्या आढावा बैठकीत दिला. नाशिकमध्ये सिलेंडर बुक झाल्यानंतर ते 2 ते 3 दिवसात देण्यात येईल त्यामुळे लोकांना वितरकांकडे अनावश्यक गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. लातूर जिल्हा प्रशासनानं 10 भरारी पथकं गॅस पुरवठ्यासाठी तैनात केली आहेत. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हॉटेल आणि खानावळींवर धाडी टाकण्यात आल्या. एकूण 3 ठिकाणी झालेल्या कारवाईत 8 सिलेंडर जप्त करण्यात आली. बीड शहरात शिवनेरी नगर परिसरात एका घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा अवैध साठा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा नोंदवण्यात आला असून हा साठा जप्त करण्यात आला आहे. भंडारा जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याच मुद्द्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. आखाती देशातल्या युद्धामुळे महाग होत असलेल्या विमान इंधनाचा भार प्रवाशांवर टाकण्याचा निर्णय देशातल्या विमान कंपन्यांनी घेतला आहे. इंडिगो कंपनीनं आजपासून ही आकारणी सुरू केली आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करताना विमान प्रवाशांना 2,425 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. अकासा एअरच्या प्रवाशांना उद्यापासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करताना 200 ते 1,300 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसनं 10 तारखेपासून इंधन अधिभार वसूल करणं सुरू केलं आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका पूर्व विदर्भातल्या राईस मिलना बसला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं येत्या 1 एप्रिलपासून फास्टॅग वार्षिक पासचे दर 2.5% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 3,000 रुपयात मिळणारा हा वार्षिक पास आता 3,075 रुपयांना मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आज ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आलं. महसूल, आरोग्य, पुरवठा, महिला आणि बालविकास, ग्रामविकास आणि पंचायत राज, शिक्षण, कृषी, वनविभाग, भूमी अभिलेख आदी विभागांच्या माध्यमातून विविध सेवा देण्यात आल्या. बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात हिरडव इथं, कर्जत तालुक्यात भांबोरा इथं, सिद्धेश्वर मंदिर परिसरात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला इथं, तसंच अहिल्यानगर, जालना, यवतमाळ इथंही या शिबिरांचं आयोजन केल्याची माहिती आमच्या बातमीदारांनी दिली आहे. मुंबई महानगर परिसरातल्या नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातली वनराणी या रेल्वेगाडीचं लोकार्पण केलं. ही रेल्वे आता बॅटरीवर आधुनिक रुपात धावणार आहे. चंद्रपूर इथल्या न्यू एरा क्लीनटेक कंपनीकडून उभारण्यात येणाऱ्या ग्रीनफील्ड कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केलं. या प्रकल्पात कोळशावर प्रक्रिया करून विविध रसायनं तयार केली जाणार आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या अयोध्येला निघालेल्या खासगी बसला उत्तर प्रदेशातल्या कानपूरजवळ आज पहाटे अपघात होऊन एक महिला भाविक मृत्यूमुखी पडली. दुर्घटनेत वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. परिवर्तन उत्कर्ष आघाडी आणि साहित्य संवर्धन आघाडी अशा 2 आघाड्यांमध्ये चुरस आहे. हवामान. येत्या 2 दिवसात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्येही वातावरण उष्ण राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. दरम्यान पुणे, सिंधुदुर्ग, नाशिकच्या घाटमाथा इथं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड आणि परभणीत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे देशातल्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. वितरकांकडे रांग लावण्याऐवजी ऑनलाईन पद्धतीनं सिलेंडर नोंदणीचे पेट्रोलियम मंत्रालयाचं आवाहन. आखाती देशातल्या युद्धामुळे महाग होत असलेल्या विमान इंधनाचा अतिरिक्त भार प्रवाशांवर टाकण्याचा विमान कंपन्यांचा निर्णय. आणि मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उद्या मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. मुंबई महानगर क्षेत्रात उष्णतेची लाट येणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.